ಮಿತ್ರವ ಕೇಳಕ್ ಸ್ವಾಗತ. ಜಾರ್ಖಂಡ್ ಪೊಲೀಸ್ ಜಿಲ್ಲೆ ಕೊಟ್ಟಮರ್ಕಂಕ ಜಾದವ್ರ ತನಕ ಅದಗಂತ ಪಂಚಾಯತ್ ನಂತರ ಕೂತಾಗ್ರೆ ಜಾರ್ಖಂಡ್ ವಾಲ್ ಮೀಡಿಯ ರಿಪೋರ್ಟರ್. ಅವರ ಗಾಂವ್ ಮೇ ಲಗಭಗ ಮೇರೆ ನಜರ್ ಸೆ 70 ಸೆ 80 ಶೌಚಾಲಯ ಬನೆ ಹೈ. ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಶೌಚಾಲಯ ಯೋಜನಾ ಜೊ ಹೈ ಓರ್ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಆವಾಸ್ ಯೋಜನಾ ಕೆ ಚಲತೆ ಭಿ ಲಗಭಗ 50 ಕೆ ಆಸ್ ಪಾಸ್ ಅವರ ಗಾಂವ್ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಆವಾಸ್ ಭಿ ಬನೆ ಹೈ. ದೋಸ್ತೋ ಹಮ್ ಆಪ್ಕೋ ಬತಾ ದೇ ದೋ ಠೊ ಇಟಾ ಕಿ ಚೌಡಾಯಿ ಲಗಭಗ ಕಿತನೇ ಹೋಗಿ, ಜ್ಯಾದಾ ಸೆ ಜ್ಯಾದಾ 8 ಇಂಚ್ ಭಿ ನಹೀ ಹೋಗಿ. तो दोस्तों हम जो मेरे नजर से या गांव वालों के नजर से या गांव में जितने भी शौचालय बने हैं प्रधानमंत्री शौचालय योजना के तहत, तो हम बता दें दोस्तों आपको जितने भी शौचालय है वो लगभग 6 से 8 इंच जमीन में खोद के दीवार खड़ा किया गया है, जिसमें जिसको शौचालय या आवास शौचालय मतलब मिला है उसको जान की खतरा है, क्योंकि हवा से पलटी हो सकती है या तो थोड़ा सा जोर से धक्का मारने से पलटी हो सकती है या तो बारिश होने से मिट्टी दब सकता है, पलटी हो सकता है. तो दोस्तों हम बता दें किसी का शौचालय में दरवाजा नहीं लगा है, तो किसी का शौचालय का टंकी नहीं सही तरह से बना है, और किसी के शौचालय दरवाजा लगा है पर पेंट नहीं हुआ है,